सावधान 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 वेसनी बंधूंच्या सेवेसी ईश्वर बापराव पिंपरीकर आणि पार्टी साटेनगर कसबा बारामती जिल्हा पुणे सहर्ष सादर करीत आहे दारूचा ग्लास जिंदगी खलास दारूचा ग्लास जिंदगी खलास दारूचा ग्लास जिंदगी खलास
काय आईटा बाई
काय झालं
अहो लयच नाराज दिसताय तुम्ही
अहो काय सांगायचं तुम्हाला मालक आमचं सकाळ धरणं 10 रुपयाला गेले तर अजून आलं नाहीत
अहो मग जेवला बिवलाय का नाही
अहो कशाचं जेवण आहे नुसतं वाट बघत बसायचं बघा कवर बी
अहो कुठतरी हुडकाय जायचं
आता कुठं जाता हुडकायला बसली की दारात येऊन वाट बघत
हा मग तुम्ही तरी जेवण घ्यायचं
आता तसं जेव वाटतय का व
हा दारू डिनावरा ह्याच्यासाठी उपाशी बसावं लागणारच की
तुमचं बरोबर आहे का नाही
हो
येतेलच बघा आता दिसते तर वाटत वाटत तो का
राम 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 बापूराव
कोण ईश्वरराव आहे काय
आज लय घेतलेली दिसते
अरे घेतली म्हणजे आज सोन्याचा दिवस उगावलाय
कस काय
चालू येतोच का माझ्या घरी
कशाला
मुकळी अंडी तळून देतो तुला
बापूराव
हा
मुकळी अंडी म्हणजे रे
अरे मोकळ्या अंडी म्हणजे चपाती खायची ना नुसती अंडीच तळून खायची
नुसती अंडी अरे बापूराव पण काल तुला चहाला पैसा नव्हता आणि अंडी आणलीच कुठून
अरे पोल्ट्रीहून आणली
ते कशी काय
वाचमेल झोपलेला होता
बर
त्याच्या बगल्यात मी घेतली ना आणली चल इथूच का नाही घरी
म्हणजे चोरून आणलीस काय
आणि
चोरलेली अंडी चारायला मला घेऊन चाललाय
तुला यायचं का नाही
बापूराव मी काय तुझ्या घरी येणार नाही
मग
फार तर मी उद्या येईन तुझ्या घरी
मग अंडी कोण खायची माझा बाप खायचा का
तुझं म्हातारं आता का नाही जाग्या व्हायची रे त्याला चहा तरी पसतोय का
बरं जाऊन दे एकटा बाहेर खातो मोकळी अंडी तळून
असं वय
जातोच घरी आता
जा मला काम आहे अर्जंट मी उद्या तुझ्या घरी येईन
बघा
हो हो
नाही आलाच की जीवच मारेन
बर बर
जाऊ का
हा दमानी जा बरं का
तूच जा दमानी घरी सुखरूप पोच
आता बघा की हो हा पियला मला सुखरूप पोच म्हणतोय बापूराव रोड न जायचंय जरा दमानी जा गाड्या ही येतात
अरे गाड्या डोक्या उचलून आपटीन खाली माझी कशाला भीती सांग
बर बाबा जा जा
जाऊ का
हा जा
इथे
काय झालं
तुझ्या मायला तुझ्या बिस्किट दिलं काय करतीस ग
अहो घरात काम काय मला थोडं आहे का किती उशीर मला वाट बघायला होत
मोकळी अंडी तळून दी मला लवकरात लवकर
काय म्हणला तुम्ही
मोकळी अंडी तळून दी लवकर
मोकळी म्हणजे
आग नुसती अंडी तळून दे
हो दी ती बर का जरा दम तरी घ्या
दमन फिम म्हणली बायको आईस आज मी तुझा नवरा आहे नवऱ्याला अरे तोर बोललीस की मान कुठे बुक येतील
पण मी तुम्हाला एक तरी शब्द केलाय का
आणि ती माझा गलास सांग लवकर
होईल जिंदगी खालास तुमची कशाला येड झालाय
पिऊन येतो झुकंड देतो पिऊन येतो न झुकंड देतो गावीत झाक बायकोला भेटतो रागा रागान रागा रागान बोलतोय मला नवरा माझा वायाला गेला रागा रागान बोलतोय मला नवरा माझा वायाला गेला हातात नाही राहील दाम सावा तवान पिऊन आला नवरा माझा वायाला गेला रागा रागान बोलतोय मला नवरा माझा वायाला गेला भांडायाला आलय जोर खायला कहार भुईला भार घेऊ का फोडून डोक मोर दारू वेडायो झाला नवरा माझा वायाला गेला रागा रागान बोलतोय मला ग नवरा माझा वायाला गेला असा मला हा मिळाला राव
असा मला मिळाला राव असा मला हा मिळाला राव
आता ह्यो सारा कामातून गेला न नवरा माझा वायाला गेला रागा रागान बोलतोय मला ग नवरा माझा वायाला गेला ईश्वर हनुमंतान
गाईल ईश्वर हनुमंतान गाईल ईश्वर हनुमंतान
ये दारू बंदीचा सांगावा दिला रे नवरा माझा वायाला गेला रागा रागान बोलतोय मला ग नवरा माझा वायाला गेला धाक बायकुला भेटतो रागा रागान ए रागा रागान बोलतोय मला ग नवरा माझा वायाला गेला रागा रागान बोलतोय मला ग नवरा माझा वायाला गेला
कोण बोलतय
अव कार बरी उटकी मी आली तुम्हाला न्यायला उटकी
मी कोण मला त्याला नाव आहे का नाही
मी तुमची बायको आहे
कोण इटा आहे काय
उठा उठा
का आताशी आलीच काय मला बघायला मिळालाय का जगलाय म्हणून
मला वाटलं तुम्ही गावातच गेलाय काय आणायला म्हणून घरातलं काम बघत होते
मी वहिनींच्या दारात पडलो या
असं काय म्हणताय लोकांच्या दारात उठाकी तुम्ही
लोकांचं घर आहे काय माझं घर आहे भाजराचं
चला आपल्या घरी चला तिकडे त्यांचा नवरा आता आला म्हणजे खवळत बसत्याला आपल्या
कोण नवरा जीवच मारीन एखाद्याला मा भाजराला हात लावला
तर आता मग तर तुमचं डोकं फिरलं बघा
मला 10 रुपये दे प्यायला 10 रुपये दे प्यायला मग पायातली जुडवी काढ
तुमचं डोकं फिरलंय काय
पुन्हा सवयाची जाईना पेल बिगर राईना सवयाची जाईना घडी घडी सांगत्यात लोकन बघा बघा आहो बघा बघा पाऊन बघा बघा फिरल यायात डोकन बघा बघा फिरल यायात डोक दारू पेऊन दारू पेऊन जात्यात याच गझोक आल्या गेल्या ना भल्या भल्या ना दावी तो नुसताच धाक व धाक ही दावी तो नुसताच धाक कुणीला सांगाव कुणीला शिकवाव कुणीला सांगाव कुणीला शिकवाव समाजात घालवी तो नाकण बघा बघा आहो बघा बघा पाऊन बघा बघा फिरल यायात डोकण बघा बघा फिरल यायात डोक गावाची सख्या भावाची मुळीच येईना दया घडी घडी पुढेच दिसती भडकवणारी बया हो बया याच्या भडकवणारी बया सांगूयाला किती ग वाटती या भीती ग सांगूयाला किती ग वाटती या भीती ग बोलण याच रोक ठोकण बघा बघा आहो बघा बघा पाऊन बघा बघा फिरल यायात डोकण बघा बघा फिरल यायात डोक याला दारूची याला दारूची अशी ही नशा ग चढली रागी भरता मैत्राणी काना खाली याच्या ओढली ग बाई बाई काना खाली याच्या ओढली असा त्यांनी ओढला ग धरूनी अपाडला ग त्यांनी ओढला ग धरूनी पडला ग डोक्याला पडल्यात टाकण बघा बघा आहो बघा बघा पाऊन बघा बघा फिरल यायात डोकण बघा बघा फिरल यायात डोक तेल बिगर राही ना सवयाची जाई ना सवयाची जाई ना घडी घडी सांगत्यात लोकन बघा बघा आहो बघा बघा पाऊन बघा बघा फिरल यायात डोकण बघा बघा फिरल यायात डोक
कोण बोलतोय भादरा संग? बोलायची ताकद नाही एखाद्याची, फाडीन एखाद्याला, पैशाला काय कमी नाही, हा एखाद्याला फाट फेकून मारेन, गेलंच पाहिजे घरी, आवाज नाही भादराचा एकट्याचा रोड आहे.
रामराम बापूराव.
कोण रामराम? मी काय मंत्री आहे रामराम घालायला?
अरे मी संजय साळवे तुझा दोस्त.
संजय लय दिवसांना भेटला गड्या.
अरे तूही काय हालत केली बापूराव?
हसू दे, यंदाच्या वर्षी भादराची कुस्ती आहे म्हणून उघडा झालोय.
अरे दारू काय प्यालास? कपडे काय फाडलीस? काय केलंय काय तू हे?
हो एखादा जर मला जर माझ्याकडे जर आला तर चार आकाळा चार बोकाळे बरकड्याच्या पिपाण्या करून टाके.
अरे बाबा बापूराव, तू बंगला इकलास, जमीन इकलीस, आणि हातात काय रे, घरातली सारी भांडी घेऊन आलास काय?
चल भांड्याच्या दुकानात तुला टाकायची का संजू?
बापूराव मी दारू पेत नाही.
तुला पेवा लागल.
बरी का पिढात आहे.
हा चल घरी, घरी एक बाटली आणून ठेवली. चल
ओ बापूराव, तुला मी घरी सोडवतो, ती भांडी नीट घे, आपण घरी जाऊ.
बर चल चल.
ओके तुझे घर आलं. वहिनी ओ विटा वहिनी.
तुम्ही कसं काय अचानक?
ओ ही काय पिढा, बघा ना त्याच्या हातात सगळी घरातली भांडी, दारू प्यालाय, कपडे फाटल्या, मला म्हणतोय बोकाळा ताकाळा दोन चार फायट्या दे.
ए संजय, ए संजय सावळ्या,
बघा बघा कसं.
ए संजय सावळ्या, तू कुत्र्याला चावचील निटरा? तू कुत्र्याला चावचील?
मी कुत्र्याला चावाय का? मी कुत्र आहे का?
नव कुत्र तुला चावल.
ही दारुड्याच्या संजय गेलं म्हण ना, घरी सोडा आलो बोलणं का. हे बापूराव वहिनी काय सांगते ती नीट ऐक.
कशाला तुम्ही त्या पेताड्याच्या नादाला लागताय?
पेताड कोण म्हणलं मला? साळव्या तू पेताड म्हणलाच का?
आजीबा आव ह्यांनी काय नीट नीट का घरातला परपंच ठेवलाय का? आव घरदार इकलं, गहन ठेवलं सगळं, बाटकुंडा इकलं, काय तुम्हाला सांगायचं? सगळं परपंचाच माझ्या वाटुळ करून टाकलं, सगळ्या संसाराची धुळदाणी केली बघा.
बघा पिऊनिया दारू कसा उघड्यावर पडलाया, बघा पिऊनिया दारू कसा उघड्यावर पडलाया. दारू पिऊन पिऊन याचा संसार मोडलाया, दारू पिऊन पिऊन याचा संसार मोडलाया. सकाळी उठला अन अड्ड्यावर सुटला, कसा कुणाला झटला, कपडा अंगाचा फाटला, यान वाईट संगतीन असा मैत्र जोडलाया, यान वाईट संगतीन असा मैत्र जोडलाया. दारू पिऊन पिऊन याचा संसार मोडलाया, दारू पिऊन पिऊन याचा संसार मोडलाया. रागाच्या भरात यान कुकर मोडलाया, दारू पिऊन पिऊन याचा संसार मोडलाया, दारू पिऊन पिऊन याचा संसार मोडलाया. झालं हैराण डोक चार लोकात बसाया नाही राहिलं गणक यन रायाचा बंगला आज विकाय काढलाया यन रायाचा बंगला आज विकाय काढलाया दारू पिऊन पिऊन याचा संसार मोडलाया दारू पिऊन पिऊन याचा संसार मोडलाया बघा पिऊनिया दारू कसा अवड्याव पडलाया बघा पिऊनिया दारू कसा उघड्याव पडलाया दारू पिऊन पिऊन याचा संसार मोडलाया दारू पिऊन पिऊन याचा संसार मोडलाया
कामाला जायची वेळ झाली आता बापूरावला कामाला घेऊन जायचंय बापूरावच्या घरी जातो आणि हाक मारून बघतो बापूराव ओ बापूराव अहो बापूराव उठले का नाही मी डबा घेऊन आलोय कामाला बोलवाय आलोय त्यांना
त्याला ऐकीचं आहे का की काय मुडदेवाला पिऊन झोपलाय बघा की उठवा
काय बडबड लावलंय ग उलट्या हाताची मारीन थोबडीत
अरे बापूराव
कोण संजू आलाय का
होय
काय लगा साळवे किरकिर लगा मला झोप सुद्धा देण्यात घरातली
अरे तुला कामाला बोलवा आलोय 10 वाजले तरी तू झोपीतच आहे अजून
कामाला तुला काय मी म्हणलो होतो कामाला
आला का अरे कालच म्हणलं मी उद्या तुझ्या संग कामाला येतो आता म्हणतोय कवा येतो म्हणलो
मुंबईसाठी काम बघितलंय का तो
चल चल तुला कामाला घेऊन जायला आलो
हे असं कर मग उद्याच येतो आज टाइम झालाय माझ्या पोटात लय दुखतोय मला 5 रुपये प्यायला दे
अरे बापूराव असा 10 रुपयेत राहिल्यावर लेकरे बाळ काय खायची वहिनीने एकट्याने काय करायचं वहिनी तुम्ही तरी समजून सांगा
काय म्हणता भाऊजी काय हल्ला समजून सांगता सारखं खाऊन पिऊन पडायचं येडाय कशाला यांच्या नादा लागता ही झालं पिऊन जाम जा तुम्ही घरी निघून
अरे मजाच मजा आहे मित्रांनो अरे समा अरे साळवे अरे डोळस चला यार प्यायला आज डरने का बात नाही भाई
हा पिऊन झालाय जाम नको कराई म्हणतो काम हा पिऊन झालाय जाम नको कराई म्हणतो काम आणि घरात करतो आराम हा पिऊन झालाय जाम नको कराई म्हणतो काम हा पिऊन झालाय जाम नको कराई म्हणतो काम अंगात याच्या ग आवसान नाय खायाला माग तुई मटन फ्राय हा खायाला माग तुई मटन फ्राय अंगात याच्या ग आवसान नाय खायाला माग तुई मटन फ्राय हा खायाला माग तुई मटन फ्राय कस काम करू मला लागती दारू कस काम करू मला लागती दारू नाहीतर अंगाला ये तू या घाम हा पिऊन
झालाई जाम नको कराई म्हणतो काम हा पेऊन झालाई जाम नको कराई म्हणतो काम दारू विना नाही गठरत पाय होती या दारू पिण्याची घाई याला होती या दारू पिण्याची घाई दारू विना नाही गठरत पाय होती या दारू पिण्याची घाई याला होती या दारू पिण्याची घाई अरे दारू सोड तुझी मोडल खोड अरे दारू सोड तुझी मोडल खोड नाहीतर खिशात नाही जाम हा पेऊन झालाही जाम नको कराई म्हणतो काम हा पेऊन झालाही जाम नको कराई म्हणतो काम हळूहळू वेड्या ही दारू ही सोड दुरून तिला हात रे जोड वेड्या दुरून तिला हात रे जोड हळूहळू वेड्या दारू ही सोड दुरून तिला हात रे जोड वेड्या दुरून तिला हात रे नको तिचे रे आस खासू का चागास नको तिचे रे आस खासू का सागास नको होऊ असा तू बेफाम हा पेऊन झालाही जाम नको कराई म्हणतो काम 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 हा पेऊन झालाही
जाम काय सांगायचे आम्हाला जोडीदार बी असा भेटला की बस सकाळी आम्ही कामाला गेलोय मालकाकडून 5-25 रुपये वापुरावणी घेतल्यात पोरांना खायला देऊन येतो म्हणला 5 वाजले तरी अजून तपास नाही असं करतो घरी जातो आणि त्याच्या मंडळीकडे चौकशी करतो वहिनी ओ बेटा वहिनी
अगं बाय 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 भाऊजी तुम्ही एकटच कसे आलात माझा नवराव
अहो बापूराव घरी नाही आलं काय अहो आम्ही सकाळी कामाला गेलतो मालकाकडून 20-25 रुपये उचल घेतली लेकरांना खायला देऊन येतो म्हणला 5 वाजले आम्ही वाट बघत बसलोय तरी आला नाही
अगं बाय भाऊजी चला की लवकर मी तुमच्या पाया पडते माझा नवरा कुठे आहे ते द्यावा लवकर मला
म्हणजेच काय रस्त्यात दारू बिरू पिऊन पडला का काय
आता मला ते सांगता येईल का चला की भाऊजी
चला चला आपण बघत चला चला
हाड मांजर हाड हाड मांजर हाड
ए बापूराव
कोण आहे
अरे हे काय सकाळी मालकाकडून 25 रुपये उचल घेऊन आलाय कामाला येतो म्हणलास 5 वाजेपर्यंत मी वाट बघतोय आणि हि तर हाड हाड मांजर करीत पडलाय
आड मी रस्त्याने येतो तो मांजर मला आडवी गेली मला पुढे जाऊच द्यायला
वहिनी बघा आता हे तुमचा नवरा
कारभारी काय केलंय कारभारी तुम्ही किती तुमच्या तोंडावर माशा बसले काय माझ्या बघताय सरळ बघलेला
हे हाड मांजर हाड
भाऊजी आम्ही कसली 10 रुपये आले तुम्हा
वहिनी हे नक्कीच कोरी 10 रुपये होऊन पडलाय ह्याला उचलून आपण घरी उचला
चला
सकाळच्या पारी जातोय आड्यावरी सकाळच्या पारी जातोय आट्यावरी, उलटून पडतोय रस्त्याला पिऊन दारू कोरी, उलटून पडतोय रस्त्याला पिऊन दारू कोरी, तोया पिण्याला त्रासून गेली बायको बघा दारुड्या धन्याला, मारुणिया थाप जातो या पिण्याला त्रासून गेली बायको बघा दारुड्या धन्याला, दारू पिण्यासाठी करतो या हा चोरी, उलटून पडतोय रस्त्याला पिऊन दारू कोरी, उलटून पडतोय रस्त्याला पिऊन दारू कोरी, बायको संग वाद पिल्यावरती याची निघून जाते सूद, घरी येऊन झाली हा बायको संगे वाद, ऐके ना कोणाच बघा ही याची स्वारी, उलटून पडतोय रस्त्याला पिऊन दारू कोरी, उलटून पडतोय रस्त्याला पिऊन दारू कोरी, साऱ्या संसाराचा नाश दारूने हो झाला, दारूचा होयाने छंद असा हा केला, साऱ्या संसाराचा नाश दारूने हो झाला, व्यसनाच्या या पायी दौलत गेली असारी, उलटून पडतोय रस्त्याला पिऊन दारू कोरी, उलटून पडतोय रस्त्याला पिऊन दारू कोरी,
दारू कोरी, उलटून पडतोय रस्त्याला पिऊन दारू कोरी। सकाळच्या पारी जातो या गाड्यावरी, उलटून पडतोय रस्त्याला पिऊन दारू पोरी, उलटून पडतोय रस्त्याला पिऊन दारू पोरी।
बर काय करावलं नाही, माझी सखी कवायशी घेऊ वाटली तेव्हा मला आता आराम पडायला लागला। आता फोल झालो, आता जातो घरी। ए इटे, ए इटे,
पिऊन आला वाटता आज तुम्ही।
मग काय झालं, आज का बुढीचा पाया झाला का?
किती तुम्हाला सांगायचं, किती शिकवायचं, महिना झालं तुम्ही दारू सोडली आणि आज पिऊन आलाय तुम्ही।
ए विचार कर, महिन्यात किती वेळा आपण दोघ जणी दवाखान्यात गेलो? हा दवाखान्यात किती वेळा गेलो आपण?
आता पर हात पाय सुजाय लागलं, पोट भोगाय लागलं की तुमचं?
काय नाही, मी आता ठीक आहे पहिले पसरे, नाही तर ह्याच्या आधी सारखा हात पाय सुजत होत। ठीक आहे आता।
इटा बाई
का
अहो, सोडलेली दारू अजून प्यायला लागला का तुमचा नवरा?
महिना झालं पियलं नव्हतं, आज पिऊन आले तर काय करावं?
अहो ते हात पाय सुजाय लागल्यात त्यांचं तरी दारू प्यायला लागलं का?
मडक्यावानी तोंड तर झालंय त्याचं
असं वय।
अहो विटावणी काय चाललंय, काय बोलताय आपसात?
अहो काय सांगायचं तुम्हाला, अहो किती सांगितलं तर दारू सुटत नाही त्यांची।
अहो महिनाभर झालं त्या दारू सोडली, परत प्यायला लागलं काय?
अहो परत प्यायला लागलं तर कुठवर सांगाव तरी त्यांना?
तुम्ही असं करा वहिनी, त्यांना मयूर म्युझिक कॅसेट कंपनीची एक कॅसेट आणून ऐकावा। अहो ती कॅसेट ऐकून लय जणांनी दारू सोडली, लय जणांनी दारू कमी केली। आपल्या मयूर म्युझिक कॅसेट कंपनीने दारूवर असली फर्स्ट क्लास गाणी कॅसेट काढली, ती कुणी बी ऐकत आहे। तुम्ही एक बार तुमच्या नवऱ्याला ऐकावा, म्हणजे त्याची दारू नक्की सुटन।
असं ना अहो दाजीबा,
काय म्हणता?
कॅसेटचं नाव तरी काय आहे?
अहो त्या कॅसेटचं नाव आहे वहिनी, दारूचा ग्लास जिंदगी खलास, दारूचा ग्लास जिंदगी खलास।
इथे केली विनंती याच्या मनाला पटना, किती केली विनंती याच्या मनाला पटना, मनाला पटना याची बाई दारूच सुटना, मनाला पटना याची बाई दारूच सुटना। या बाई दारू मी केलाई मुंबई पुन,
मी केलाई मुंबई पुन, मी केलाई मुंबई पुन,
मी केलाई मुंबई पुन, याला कुठच येईना गुण,
याला कुठच येईना गुण, याला कुठच येईना गुण।
घडी घडीच कुठही बसतो करीत कुटाना, घडी घडीच कुठही बसतो करीत कुटाना, मनाला पटना याची बाई दारूच सुटना, मनाला पटना याची बाई दारूच सुटना। सांज सकाळी हा घरात करतोय दंगा,
हा घरात करतोय दंगा, हा घरात करतोय दंगा,
झाला जीव माझा हैराण काय कराव रे पांडुरंगा,
काय कराव रे पांडुरंगा, काय कराव रे पांडुरंगा।
याला लहान थोराची बाईला जाच वाटना, याला लहान थोराची बाईला जाच वाटना, मनाला पटना याची बाई दारूच सुटना, मनाला पटना याची बाई दारूच सुटना। गेलय ज्ञान बोलाया गेल्यावरी हलवी बैला सारखी मान राती झोपलाई बाराला यो अजून उठना राती झोपलाई बाराला यो अजून उठना मनाला पटना याची बाई दारूच सुटना मनाला पटना याची बाई दारूच सुटना
अयो
काय झालं तुम्हाला
मला थंडी वाजून आली इटा मला दवाखान्यात नि लवकर
कारभारी ही सगळं तुम्ही दारूसाठी केलंय मी माझ्या पशी चार आणि तरी हायत का
नाही पियाचू
खेळायला लागलंय होय तुम्हाला
अगान रिक्षा तुझ्या पाया पडतो आता नाही पियाचू
खरंच माझ्या पशी 10 पैसे सुद्धा नाहीत
पोर तरी झोपलेली उठव की मला रिक्षा आणतील जाऊन
काय चाललंय वहिनी काय बाडबाड करताय कोणाला
काय सांगू भाऊजी तुम्हाला तो का ती कसं करायला लागल्यात बागांना तिकडे त्यांच्याकडे
काय बापुराव काय केली हालत
साळवेदाजी तुमच्या पाया पुढतो आता नाही दारूच्या वाट जायचो मला दवाखान्यात न्यात एवढं
बापुराव तुला आधीच सांगितलं होतं दारू काय चांगली नाही दारूमुळं किती वाटोळ झालं तुझं कशी तब्येत ढिली झाली बघ बर तुला आधीच सांगितलं होतं दारू पिऊ नको म्हणून
होय बाबा सगळ्यांनी सांगितलं माझ्या डोक्यात बसलं नाही तुझ्या पाया पुढे तुम्हाला ऍडमिट करा अयो काळजाव सुझाली पडतो काय लागलं
हो बापुराव मी घरी जातो 250 रुपये आणतो आणि वहिनी जवळ घेतो माझी वहिनी तुला दवाखान्यात न्याताल
बरं झालं भाऊजी तेवढी पैशाची सोय करा मी तरी काय करणार किती हल्ली दारूच्या पायात हाल करून घेतल्यात बघा की
पिऊन दारू लागला फिरू पिऊन दारू लागला फिरू सुटला बघा ताल किती दारू ने केली तुझे ताल किती दारू ने केले तुझे हाल तुझला नीट अडवून टाकतोय सारीच वाट अंगात शिरल सैतान मोठ तिच्या पासून तुला नाही रे सूट तिच्या पासून तुला नाही रे सूट अंगात वार शिरल न्यार अंगात वार शिरल न्यार झालस बेहाल किती दारूने केले तुझे हाल किती दारूने केले तुझे हाल झालस जाम ज्याला त्याला करी राम राम फिरतो सदा तू करीना काम हातात नाही फुटकाचा दाम हातात नाही फुटकाचा दाम खातो या मार झालं यजार खातो या मार झालं यजार सुजलेत गाल किती दारूने केले तुझे हाल किती दारूने केले तुझे नाव पालथा घालतो सारा गाव हनुमंताचा ऐकुनी भाव ईश्वर चरणी घ्यावीस धाव ईश्वर चरणी घ्यावीस धाव किती सांगाव येतो अंगाव किती सांगाव येतो अंगाव जाईन तुझी साल किती दारून येईल तुझे हाल किती दारूने केले तुझे हाल
किती दारूने केले तुझे हाल किती दारूने केले तुझे हाल
पिऊन दारू लागला फिरू पिऊन दारू लागला फिरू सुटला बघा ताल किती दारूने केले तुझे हाल किती दारूने केले तुझे हाल
नमस्कार बापूराव
राम राम ईश्वरराव कसं काय चाललंय
कस काय तुमचं लयच आज कडक दिसतंय
आपलं चांगलं झालं बाबा दारू सोडल्यापासून
म्हणजे दारू सोडली काय
होय
वा 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 बापूराव दारू सोडली ही किती आनंदाची बातमी ऐकायला मिळाली
असं ना
अरे दारू दारूच्या पायात कुणाचं चांगलं झालंय
बरोबर आहे
पिणाऱ्यांनी जेवढं होतं तेवढं विकलं आणि विकणाऱ्यांनी मात्र माड्या बांधल्यात आणि मी आजपर्यंत कित्येक वेळा का नाही मनामध्ये विचार केला होता की माझ्या जीवाचा जीवलग मित्र बापूराव पिंपरीकर यांना दारू सोडण्यासाठी सांगायला पाहिजे अरे हजार वेळा तुझ्या बायकोपाशी मी सांगितलं की माझ्या मित्राची तेवढी दारू कशी तरी सुटली पाहिजे तुझी बायको अनेक वेळा मला म्हणली दाजीबा काय सांगायचं किती वेळा त्यांना मी ओरडून सांगते किती वेळा त्यांच्या पाया पडते पण त्यांची काय दारू सुटत नाही तुम्हीच काहीतरी प्रयत्न करा बापूराव तुझी दारू सोडण्यासाठी कितीक तरी देवाला मी नवस केलं
खरं म्हणतोस का
हो अरे एवढंच काय पण मनाला असा विचार केला की बापूरावच्या जीवासाठी किती पैसा गेला तरी हरकत नाही पण बापूरावची दारू आज मी सोडणारच
अरे तुझ्या आशीर्वादानं माझी दारू सुटली ईश्वरराव
खरं म्हणतोय का
मरता मरता वाचलो
म्हणजे काय झालं
आता काय सांगायचंय पोट फुगायचं सारखं जेवण सुद्धा जात नव्हतं
म्हणजे
पुण्याला ऍडमिट होतो बाबा 2 महिने
खरं म्हणतोय का
हा आता ती संजय साळवे त्यांनी मला नीट केलं
बापूराव
हा
मी मागच्या वेळेस तुझ्या चेहऱ्याकडे पाहिलं होतं ना एकदम तुझा चेहरा सुजल्यागत दिसत होतो
तसलंच झालं होतं बाबा
माझ्या मनात आलं होतं कालच्या गेल्या दिपाळीच्या सणाला तुला घरी न्यायचं
असं ना
पण मला अक्षरशः वाटलं ह्याला नक्कीच रोग झाला असेल त्याला जर आपल्या घरी न्यावं तर तो जर एखाद्या ताटात जेवला तर ती ताट फेकून द्यायची बारी
ईश्वरराव असं तुझ्या तोंडात यायला नाही पाहिजे
आर काय करतोस तुझं दिसतच होत तोंड तस
बरोबर आहे ती दारू मी इष्टा बंद करून टाकली
दारू सोडल्यामुळं तुझ्या चेहऱ्यावर फरक पडला
अरे लेकरा बाळांचा विषय माझ्या बायकोचं कुकू बळकट म्हणून मी जगलो बाबा
बापूराव हे बघ पिणाऱ्या माणसाची क्रेडिट गावामध्ये कुठंही नसते
बरोबर आहे
पिणाऱ्या माणसाला कुणीही कुठली वस्तू उधार देत नाही
अरे तसंच झालं होतं
पिणाऱ्या माणसाला कधी 4 रुपयाची गरज होत नाही किंवा 4 रुपयाचे का नाही देववान त्या माणसावर कोणाचा तरी विश्वास असावा असं पेताड माणसावर कधीही नसतं आणि म्हणूनच आता तू दारू सोडली का नाही आता कुणाच्या घरी जा कुणालाही पैसे माग तुला कोणी नाही म्हणणार नाही, तुझी क्रेडिट वाढणार, तुला लोक चांगलं म्हणणार, एवढंच काय, पण एखाद्या इलेक्शनला तुला उभा करतेली।
तशीच चर्चा चालली होती।
कुठं?
यंदाच्या वर्षी म्हणली ग्रामपंचायतला सदस्याला यांचा फॉर्म भरायचा, वापरावचा
वापरावचा।
आता काय तकदीरच उघडलं की आपलं?
खरं म्हणतो।
मग काय तर
गावाचा विकास कर।
आता काय सांगायचं?
नाहीतर पुन्हा दारू पिऊन गावाला विकास।
ईश्वरराव गाव आदर्श बनवणार अशी माझी इच्छा आहे।
असं ना?
हा मग
बापूराव तेच मला म्हणायचं होतं।
असं ना?
हा
मग यायचं घरी चहा प्यायला।
चहा प्यायला?
हा चल ना
तुझ्या घरी।
आता इतक्या दिवस मी आम्ही तुमच्या दारात येत होतो, पण आता अक्षरशः तुला माझ्या घरी चहा प्यायला नेणार।
बापूराव
हाय
तुझी इच्छा
हो,
चल तुझ्या घरी तुम्ही चहा घेण्यासाठी।
असं ना?
हो
आम्ही भाग्याचं झालो। चल लवकर।
कोणत्या भाग्याचं झाला?
या आपल्या दत्तोबाच्या।
ते नाही रे, भाग्यवान झालो।
हो भाग्यवान झालो।
चल
चल
चल घरी।
संसार करू नव्या दिशेची वाट ही धरू, चल जोडीनं संसार करू नव्या दिशेची वाट ही धरू। आता भेयाच नाही कारभार नेमी सोडली दारू, भेयाच नाही कारभार नेमी सोडली दारू। डोक्यात माझ्या घराणी प्रकाश आलाया, दुखाला साऱ्या माग सारू सुखाच माप ग दोघ बिभरू, दुखाला साऱ्या माग सारू सुखाच माप ग दोघ बिभरू। आता भेयाच नाही कारभार नेमी सोडली दारू, भेयाच नाही कारभार नेमी सोडली दारू। शेताला जाऊया चल शेताला जाऊया, ऊसाच लावूया पीक ऊसाच लावूया, पेरात साखर लागेल भरू गुराळ ऊसाच करूया सुरू, पेरात साखर लागेल भरू गुराळ ऊसाच करूया सुरू। आता भेयाच नाही कारभार नेमी सोडली दारू, भेयाच नाही कारभार नेमी सोडली दारू। पैका गसार जगाला दाखवूया, दारू बंदीची वाट ही धरू हनुमंता आता संसार तारू, दारू बंदीची वाट ही धरू हनुमंता आता संसार तारू। आता भेयाच नाही कारभार नेमी सोडली दारू, भेयाच नाही कारभार नेमी सोडली दारू। जोडीनं संसार करू नव्या दिशेची वाट ही धरू, चल जोडीनं संसार करू नव्या दिशेची वाट ही धरू। आता भेयाच नाही कारभार नेमी सोडली दारू, भेयाच नाही कारभार नेमी सोडली दारू।
खरोखरच आमच्या घरात ना आमदसा पळून गेल्या झाली, लक्ष्मीचे पावले आमच्या घरात आले।
बापूराव त्याची म्हणच आहे
काय रे
की लक्ष्मीने आवदसा कशी असती हे तुला सांगायला पाहिजे। काय
सांग बघू बरं।
हे बघ, लक्ष्मी ही विष्णू नारायणाची बायको।
बर.
आणि आवदसा ही लक्ष्मीची बहीण.
बर.
लक्ष्मीचं राहणं कुठं असतं? स्वच्छ ठिकाणी.
हो
आहे का नाही?
होय ना.
आणि आवदसा ही वशाड जागेत राहते.
बरोबर आहे
बापूराव. एक दिवशी आवदसा आपल्या बहिणीला म्हणजे लक्ष्मीला काय म्हणती, ताई तू दर दिवस आनंदी आनंदात असतीच, सुखात असतीच, माझं ही वशाड जाग्यात राहणं, मला फक्त तुझ्या जाग्यावर 5 मिनिटं जाऊ दे.
म्हणजे तुझी बनी बनी साहित्य म्हणा.
हो
बर
बापूराव. जर लक्ष्मीच्या ठिकाणी जर आवदसा 5 मिनिटांसाठी आली तर काय होईल?
घरात भांडणच की
बघ. आवदसा जर लक्ष्मीच्या ठिकाणी आली का नाही तर 5 मिनिटात काय काय भानगडी घडते तुला सांगू का?
काय काय?
5 मिनिटात कोण कुणाला भांडत, नवरा बायकोची भांडणं होत्यात, भाऊ भावाची भांडणं होत्यात, बाप लेकाची भांडणं होत्यात, सासू सुनेची भांडणं होत्यात.
हो
आहे का नाही?
कोण राखेल ओतून घेतोय?
5 मिनिटाची आवदसा एवढं करून जाते.
हो बरोबर आहे.
तेव्हा दारू म्हणजे ही आवदस आहे.
तशी माझ्या डोक्यात बस
बापूराव. दारू म्हणजे ही आवदस आहे आणि ह्या आवदसापासून माणसाने नेहमी दूर राहायला पाहिजे.
बरोबर आहे.
तेव्हा तू दारू सोडली ना
आपल्या
मला खूप आनंद झाला.
चांगलं झालं बाबा आपलं.
आहे का नाही?
आणि जगाला सुद्धा हीच माझं सांगणं आहे की प्रत्येकाने दारू सोडली पाहिजे आणि आपल्या संसाराचा चांगला गाडा हाकला पाहिजे.
त्याची म्हणच आहे
काय रे?
दारू सोडा आणि संसार जोडा. जो दारूत रंगला त्याचा संसार भंगला.